खुशहाल
fröhlich
रोशनी
lichter
का
des
त्योहार
fest
कहानी
geschichte
एक
ein
छोटे
kleinen
गांव
dorf
में
in
सरल
einfaches
बताती
erklärt
है
ist
जहां
wo
गांव वाले
dorfbewohner
इकट्ठा
zusammen
होते
kommen
है
sind
जश्न
feiern
मनाने
zu feiern
और
und
रंगीन
bunte
भेजने
schicken
के
für
लिए
für
एक
eines
शाम
abend
को
am
त्योहार
festival
शुरू
begann
हुआ
würde
कई
viele
लोग
menschen
आए
kamen
सड़कों
straßen
को
mit
रोशनी
lichtern
से
von
सजाया
geschmückt
गया
war
था
war
बच्चे
kinder
खेलते
spielten
हंसते
lachten
थे
waren
परिवार
familien
भोजन
essen
लिए
zum
इकट्ठा
sammelten
हुए
sich
हर
überall
जगह
platz
लैंप
lampen
रात
nacht
संगीत
musik
से
mit
जीवंत
lebendig
हो
würde
गई
ist
पर
auf
नाचे
tanzten
वहां
dort
बहुत
viel
खुशी
freude
थी
war
एक
ein
आतिशबाजी
feuerwerk
छोड़ी
gezündet
गई
würde
सभी
alle
ने
haben
उत्साह
begeistert
ताली
applaudierten
बजाए
machen
आसमान
himmel
कई
viele
रंगों
farben
चमक
leuchtete
रहा
war
हर
jeder
कोई
jemand
शो
show
का
der
आनंद
freude
ले
nahm
देर
spät
समाप्त
endete
हुआ
war
खुशी
glücklich
भरे
voll
दिल
herz
घर
nach hause
गए
gingen
अगले
nächster
दिन
tag
नई
neue
उम्मीदें
hoffnungen
आए
kamen
फिर
wieder
से
wieder
शांत
ruhig
यह
es
जो
das
यादगार
Erinnerung
रहा
blieb
प्रतीक
Symbol
एक
ein
अजनबी
Fremden
देश
Land
में
in
दिन
Tag
यह
dies
एक
eine
व्यक्ति
Person
की
von
सरल
einfach
कहानी
Geschichte
है
ist
जो
die
नया
Neues
देखता
besucht
है
wird
और
und
भाषा
Sprache
संस्कृति
Kultur
परंपरा
Tradition
अंतर
Unterschied
पाता
entdeckt
है
Punkt
सीता
Sita
नए
neuen
आती
kommt
पहला
erster
प्रभाव
Eindruck
अजनबी
fremd
रोचक
interessant
कई
viele
नई
neue
चीजें
Dinge
देखती
sieht
लोग
Menschen
उसे
sie
मुस्कान
lächeln
से
mit
स्वागत
begrüßen
करते
machen
है
Punkt
वह
sie
सुनती
hört
शाम
Abend
को
am
वह
sie
एक
ein
रेस्तरां
Restaurant
जाती
geht
स्थानीय
lokale
व्यंजन
Gerichte
चकती
probiert
खाना
essen
स्वादिष्ट
köstlich
अनोखा
einzigartig
के
über
बारे
die
में
über
कुछ
etwas
सीखती
lernt
अनुभवों
Erfahrungen
से
über
खुश
freut
रात
Nacht
साफ
klar
सुंदर
schon
अपने
ihrem
होटल
होटल
लौटती
geht zurück
अपने
ihren
सोचती
nachdenkt
उसका
ihr
दिल
herz
खुशी
glück
से
voller
भरा
ist
अधिक
mehr
सीखने
lernt
की
zu
योजना
planung
बनाती
machen
मुस्कुराते
lächeln
हुए
während
सोती
schläft
शांति
friedlich
से
endet
समाप्त
ist
होता
geschlossen
हन्ना
Hannas
का
des
पहला
erster
स्कूल
Schul
दिवस
Tag
यह
diese
कहानी
Geschichte
हन्ना
Hannah
और
und
उसके
ihrem
नए
neuen
स्कूल
Schule
के
des
पहले
ersten
दिन
Tag
की
an
है
ist
जहां
an
वह
dem
नए
neue
दोस्त
Freunde
बनाती
findet
है
und
रोमांचक
aufregende
विषय
Fächer
खोजती
entdeckt
है
Punkt
एक
ein
सांस्कृतिक
kulturelles
गलतफहमी
Missverständnis
यह
diese
कहानी
Geschichte
टॉम
Tom
और
und
उनके
seinem
जापानी
japanischen
सहयोगी
Kollegen
के
zwischen
बीच
zwischen
एक
ein
अंतरसांस्कृतिक
interkulturellen
को
das
बताती
erzählt
है
von
जो
das
विभिन्न
durch
संचार
unterschiedliche
शैलियों
Kommunikationsstile
के
entsteht
कारण
und
होती
wie
है
sie
और
es
वे
lösen
इसे
lösen
कैसे
lösen
सुलझाते
lösen
है
lösen
अनुभवी
erfahrener
मैनेजर
manager
था
war
उनका
sein
नया
neuer
सहयोगी
Kollege
कंजी
Kenji
जापान
Japan
से
aus
आया
kam
सीधे
direkt
संचार
kommunizieren
करने
zu
का
war
आदि
gewohnt
दूसरी
andererseits
और
andererseits
नम्र
höflich
अप्रत्यक्ष
indirekt
होना
zu sein
पसंद
bevorzugte
करता
es
यह
dieser
अंतर
Unterschied
अक्सर
oft
गलतफहमियों
Missverständnissen
का
zu
कारण
führten
बनता
oft
एक
einmal
बार
einmal
ने
bat
से
um
एक
eine
प्रोजेक्ट
Projekt
पर
zu
उनकी
seine
ईमानदार
ehrliche
राय
Meinung
मांगी
fragte
ने
hat
उत्तर
Antwort
देने
zu antworten
से
bevor
पहले
bevor
संकोच
zögerte
किया
bevor
वह
er
को
nicht
नाराज
beleidigen
नहीं
nicht
करना
wollte
चाहता
er hatte
था
wollte
कि
der
झिझक
zurückhaltung
समझ
verstand
पाया
nicht
उनकी
sie
स्पष्ट
klärende
चर्चा
besprechung
हुई
hielten
ने
erklärte
अपनी
seine
बातें
sicht
स्पष्ट
der
की
erklärte
जापानी
japanische
संचार
kommunikationsweise
शैली
weise
व्याख्या
kommunikationsweise
की
weise
अब
nun
दोनों
beide
ne
verstanden
अपनी
ihre
सांस्कृतिक
kulturellen
भिन्नताओं
Unterschiede
को
besser
बेहतर
besser
समझा
verstanden
उन्होंने
sie
शैली
überdenken
पर
überdenken
पुनर्विचार
Sie.
Karne.
Beschlossen.
Ka.
Beschlossen.
Nirnay.
Überdenken.
Lia.
Beschlossen.
We.
Sie.
Adhik.
Wurden.
Dhairyavan.
Geduldiger.
Samajhdar.
Verständnisvoller.
Bane.
Wurden.
Unka.
Ihr.
Parasparik.
Gegenseitiger.
Samman.
Respekt.
Bada.
Wuchs.
We.
Sie.
Milkar.
Zusammen.
Adhik.
Effektiver.
Prabhavi.
Effektiver.
Dhang.
Effektiver.
Se.
Effektiver.
Kam.
Effektiver.
Karne.
Effektiver.
Lage.
Effektiver.
Unki.
Dank ihrer.
Sanchar.
Kommunikation.
Ke.
Würde.
Karan.
Dank.
Pariyojana.
Projekt.
Safaltapurvak.
Erfolgreich.
Puri.
Abgeschlossen.
Hui.
Wurde.
Rangin.
Farbenreicher.
Kala.
Kunst.
Grishm.
Sommer.
Ek.
Eine.
Vistrit.
Detaillierte.
Kahani.
Erzählung.
Ek.
Einen.
Grishmkalin.
Sommer.
Karyashala.
Workshop.
Ke.
Bei.
Bare.
Dem.
Me.
Über.
Jaha.
Wo.
Kalakar.
Künstler.
Rango.
Farben.
Or.
Und.
Rupo.
Formen.
Ke.
Von.
Mahatwa.
Bedeutung.
Par.
Über.
Vibhin.
Verschiedenen.
Sanskritio.
Kulturkreisen.
Me.
In.
Charcha.
Diskutieren.
Karte.
Und.
He.
Erschaffen.
Or.
Kreative.
Rachnatmak.
Werke.
Kritio.
Erschaffen.
Ka.
Werden.
Nirman.
Erschaffen.
He.
Erschaffen.
Samay.
Zeit.
Ke.
Mit.
Saat.
Wandel.
School.
Schule.
Pranalia.
Systeme.
Ek.
Ein.
Gehen.
Tiefgehend.
Niband.
Essay.
Jo.
Das.
Vibhin.
Verschiedenen.
Paramparagat.
Traditionellen.
School.
Schul.
Adhiktar.
Meist.
Kathor.
Star.
Kai.
Viele.
Desho.
Länder.
In.
Diese.
Sudharo.
Reformen.
Ka.
Des.
Uddeshya.
Ziel.
Adhik.
Mehr.
Kuch.
Einige.
Ne.
Fuhren.
Nay.
Innovative.
Shakshiki.
Pädagogische.
Udaharan.
Beispiel.
Ke.
Zum.
Liye.
Für.
Finnland.
Finnland.
Ne.
Hat.
Me.
In.
Chhatro.
Schüler.
Ko.
Den.
Saman.
Gleichberechtigt.
Singapur.
Singapur.
Shiksha.
Bildung.
Sudhar.
Reform.
Saat.
Gleichzeitig.
Hi.
Auch.
Navachar.
Innovation.
Or.
Und.
Germany.
Deutschland.
Dwad.
Dualen.
Shiksha.
Ausbildung.
Ye.
Dies.
Snatako.
Absolventen.
Ki.
Der.
Rojgar.
Beschäftigung.
Kshamta.
Fähigkeit.
Iske.
Dies.
Vipreet.
Widerspruch.
Japan.
Japan.
Ka.
Hat.
Dhyan.
Fokus.
Chhatr.
Schüler.
Keval.
Nur.
Gyan.
Wissen.
Samagri.
Inhalte.
Nahi.
Nicht.
Sayukt.
Vereinigte.
Rajya.
Staaten.
Amerika.
Amerika.
Shakshiki.
Bildungs.
Takniki.
Technologisch.
Pahunch.
Zugang.
Vashwik.
Weltweit.
Online.
Online.
Seekna.
Lernen.
Ab.
Nun.
Skulon.
Schulen.
Isne.
Dies.
Shikshako.
Lehrer.
Ke.
Der.
Bhavishya.
Zukunft.
Ummid.
Erwartet.
He.
Ist.
Ki.
Das.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.